अध्याय सहावा श्लोक 45वा। प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः ततो याति पराम गतिम्। जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची। म्हणवनी साधना जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये वैसे राणीवे विवेकाची। पाठी विचारितया वेगा तो विवेकु ही ठाके मागा मग अविचारणीयते आंगा घडो निजाय। तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पण सरे आपण पा आपण मुरे आकाशही। प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणूनी आधीची बोलू बहुडे तया लागी। ऐसी ब्रह्मींची स्थिती जे सकळा गतींसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके। तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका। आणि तद्रूपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होवोनी ठाके। तैसे विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तोगा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर स्वामी। सख्य भक्तीच्या अंतर्गत विश्वरूप आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला जो संवाद तो संवाद आपण पाहतो आहोत। विश्वरूपाला अर्जुनाने परत कृष्णरूप दाखवावं असं म्हटल्यानंतर आवडलं नाही। वेदांनी यज्ञानी ध्यानानी तपानी कोणत्याही पद्धतीने जे रूप कोणीही कधीही पाहणं शक्य नव्हतं ते केवळ तुला कृपेने प्राप्त झालं। आणि केवळ कृपेने प्राप्त होऊन देखील या विश्वरूपाच्या बाबत तू व्यथा धरतोस, तू मूढतेनी हे नको म्हणतोस। खरं म्हणजे तू या विश्वरूपाच्या बाबत निर्भय व्हायला पाहिजे। या विश्वरूपाच्या ठिकाणी तू प्रेम ठेवायला पाहिजे असं विश्वरूप अर्जुनाला म्हणत आहे। कृष्णरूप या विश्वरूपामधूनच आलेलं आहे आणि विश्वरूप हे मूळ आणि कृष्णरूप हे त्याच्यातून आलेली एक व्यवस्था एक भाग असा आहे। नेणसीच गावढिया काय कोपो आता धनंजया आंग सांडोनी छाया आलिंगतो सीमा। हे नभे जो मी साचे एथ मन करून या काचे प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुजे। चतुर्भुज रूप हे मी धरलेलं सोंग होत, विश्वरूप ही माझी खरी शाश्वत अनादि सिद्ध अशी व्यवस्था। असं असल्यामुळं त्या विश्वरूपाच्या संदर्भातच आस्था धरावीस असं विश्वरूप अर्जुनाला म्हणत आहे। तरी देखील अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे विश्वरूप हे कृष्ण रूपामध्ये परत अर्जुनाला दिसायला लागलं। येरे वर चिलेनी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगी जो का श्री मूर्ती ते चतुर्भुज। बाह्य सख्य आहे सगुण रूपा करता असणार सख्य आहे ते सुखा करता आहे, इंद्रियां करता आहे, इंद्रिय भावांकरता ते सुख आहे, डोळ्याकरता सुख आहे, स्पर्शाकरता सुख आहे सगुणाचं। पण हे बाह्य सख्य आहे आणि केवळ इंद्रियांच्या सुखाकरता आहे असं मात्र विश्वरूपाने अर्जुनाला बजावलं। असं म्हणून इत्यर्जुनम वासुदेवस तथोक्त्वा, वासुदेव असं म्हणून स्वकम रूपम दर्शयामास भूयः, परत आपलं स्वतःचं रूप अर्जुनाला दाखवता झाला। आश्वासयामास च भीतमेनम भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा। सौम्य रूपाचा द्विभुज हन चतुर्भुज असा द्विभुजाचा अथवा चतुर्भुजाचा अर्जुनाला धीर देऊन समाधान देऊन विश्वरूप परत मानुष रूप धारण करत झालं। विश्वरूपाने अर्जुनाला मी परत तुला मानुष रूप दाखवतो असं म्हटलं आणि अर्जुन मानुष रूप पाहायला लागला। श्रीकृष्ण अर्जुनाला तू माझं विश्वरूप पहा असं म्हणाले, अर्जुन पाहू शकत नव्हता। मी तुला त्या संदर्भातली दृष्टी देतो असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आश्वासन मिळालं, अर्जुनाला दृष्टी मिळाली, अर्जुन विश्वरूप पाहायला लागला। आणि ते विश्वरूप नको झाल्यानंतर विश्वरूपाने अर्जुनाला असं सांगितलं की मी परत तुला सौम्य असं मानुष रूप दाखवतो। आश्वासनाने अर्जुन परत मानुष रूप पाहायला लागला, अर्जुन आश्वासनामुळं श्रीकृष्ण रूपामध्ये विश्वरूप पाहायला लागला। ते परत फिरून मानुष रूप श्रीकृष्ण रूप आश्वासनामुळे अर्जुन पाहायला लागला। ही एक गंमत आहे। आश्वासनामुळे दर्शन होत, आश्वासनामुळे पाहण्याची सिद्धता होते, आश्वासनामुळे ती गोष्ट घडणार असं वाटायला लागतं, सामान्यत देखील होत। आता 12वीच्या परीक्षा झाल्या, सीईटी, तुमच्या मुलाला ऍडमिशन हवी आहे, तुम्ही ओळखीच्या कोणाकडे गेलात आणि त्यांनी आश्वासन दिलं, तुम्ही निश्चिंत होऊन जाता। आश्वासनाचा फार मोठा उपयोग आहे। आश्वासन मिळालं की काम झाल्यासारखं होऊन जातं। अर्जुनाच्या अंतकरणात आश्वासनामुळे बदल झाला. अर्जुन क्षमापण स्तोत्रामध्ये विश्वरूपाकडे प्रार्थना करत होता की आता हे रूप पुरे, जापाणी जापाणी आता विश्वरूप हे, आणि ते विश्वरूप आवरावं अशी प्रार्थना केली. पण त्या प्रार्थनेनी विश्वरूप आवरलं गेलं नाही. जेव्हा भगवंत म्हणाले आता मी आवरतो, तेव्हा ते आवरलं गेलं. प्रार्थना, प्रार्थनेनंतर आश्वासन, आश्वासनानंतर प्राप्ती. प्रार्थनेमध्ये एक शक्ती आहे. प्रार्थना जर समग्रतेने केली, संपूर्ण भावाने केली, तर प्रार्थना करता करता सर्व भाव एकत्रित होऊन आत विसर्जित होतात, अंतरात विसर्जित होतात, अंतरात विसर्जित होतात, आणि तो व्यापकाशी समरस होतो, तो निर्गुणाशी आत्म्याशी एकरूपता साधतो. चित्तवृत्ती नाहीशी होते, मन शांत होतं, बुद्धी तर्क लढवेनाशी होते. प्रार्थना करतो आहे आणि त्या प्रार्थनेचा परिणाम असा होतो की या सर्व भावांचं शमन होऊन तो आत्म्यामध्ये विसर्जित होतो, तो विराटाशी व्यापकाशी जोडला जातो. आणि त्याचा जो संकल्प असतो, प्रार्थना हा संकल्पच आहे, तो व्यापकातून पूर्णत्वाला जातो, व्यापकातून पूर्ण होतो. आपल्याला असं वाटतं मूर्तीनी पूर्ण केला, आपल्याला असं वाटतं व्यक्तीनी पूर्ण केला, आपल्याला असं वाटतं परिस्थितीनी पूर्ण केला. मानसशास्त्र देखील असं सांगतं की तुम्ही एखादी गोष्ट करणारच असं म्हणून त्या गोष्टीला सामोरे गेलात तर अवतीभोवतीची सर्व परिस्थिती मदत करते. तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये पास होणार नाही अशा भावनेनी गेलात तर पास न होण्याला तुमचं बोलणं, तुमचे डोळे, तुमचं अस्तित्व, तुमची हालचाल, या सर्व गोष्टींमध्ये अशीच एक पराभूतता येते की समोर बसलेल्यांना तुम्हाला नापास करावंच लागतं. आणि तुम्ही या इंटरव्ह्यू मध्ये यशस्वी होणार म्हणून जर तुम्ही गेलात तर तुमचे डोळे, तुमचे हावभाव, तुमचा आत्मविश्वास, तुमचे शब्द सर्व वातावरण मदत करतं, तुम्ही यशस्वी होता असं मानसशास्त्र आज सांगतं. दर्शनाचा संकल्प जागृत झाला. आधी याचना करत होता, क्षमा पण क्षमा याचना करत होता, आणि विश्वरूप असं म्हणालं की पहा तू परत माझं चतुर्भुज रूप पाहू शकशील, आणि आपोआप ते घडून आलं. मात्र इच्छांप्रमाणे अथवा संकल्पाप्रमाणे कार्यसिद्धी ही जी प्रार्थनेची खुबी आहे, ही खुबी तेव्हाच होते जेव्हा तुम्ही संपूर्णतेने प्रार्थना करू शकता. आणि अशी प्रार्थना फार थोड्या वेळेला केली जाते. प्रार्थना बहुंशी वेळेला अति अधीरतेने, अस्वस्थ मनानी, अस्वस्थ बुद्धीनी, अशा वेळेला मात्र प्रार्थना कधीही सफल होईल असं सांगता येत नाही, होत नाहीच जवळपास. पण स्वस्थ मनानी, स्वस्थ शांत बुद्धीनी, स्वस्थ चित्तानी, समग्रतेनी केलेली प्रार्थना मात्र सिद्धीला जाते. आणि या प्रार्थनेची जी सिद्धी आहे, ती सिद्धी दर्शनासारखी जशी होते तशी दर्शनाची अपेक्षा न राखणारी देखील प्रार्थना असू शकते, की ज्या प्रार्थनेत दर्शनाची कोणती अपेक्षा नसते, बोधाची अपेक्षा असते, अशी प्रार्थना देखील पूर्ण होते. विश्वरूप तेही दर्शनच आहे आणि चतुर्भुज रूप हेही दर्शनच आहे. या दर्शनाची प्रार्थना दोन्ही वेळेला अर्जुनाच्या बाबत सफल झाली. पण दर्शनाची अपेक्षा न राखणार असं आश्वासन देखील असू शकत. जसं दर्शनाच्या अपेक्षेचं आश्वासन असतं तसं भगवंत 6व्या अध्यायामध्ये म्हणाले की योगिनाम अपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम स योगी परमो मतः. तो परमयोगी जो श्रद्धायुक्त अंतकरणाने भजतो तो सर्वत्र परमात्म दर्शन तत्वतः घ्यायला समर्थ होतो. सर्व भूत मात्र आत्म्याच्या ठिकाणी आणि आत्मा सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी अशा प्रकारची अपेक्षा जर प्रार्थनेत असेल अथवा संकल्पात असेल तर तेही सिद्धीला जातं. निर्गुणाची प्राप्ती देखील संकल्पाने सुरुवातीला आणि मग संकल्परहिततेने होते. 12व्या अध्यायामध्ये मय्यावेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परया उपेतहा तेने युक्त तमो मताहा असं भगवंत म्हणाले. ते युक्त तम असे भक्त जे व्यापकाच्या ठिकाणी सगुणाच्या ठिकाणीही आणि व्यापकाच्या ठिकाणीही मन ठेवतील नित्ययुक्त होऊन उपासना करतील नित्ययुक्तता हाच त्यांचा संकल्प असेल आणि तरीही प्राप्ती न झाल्यामुळे श्रद्धाही ठेवतील. मी पुष्कळ म्हणेन की मी नित्ययुक्त आहे पण त्याची मला प्रचिती नाही. मी उपासना करतो आहे ध्यान करतो आहे असं असल्यामुळे श्रद्धेचंही काम आहेच. श्रद्धावान भजते यो माम असा युक्ततम होऊन जातो. त्यामुळं प्रार्थना प्रार्थनेनी व्यापक अशी एकरूपत्व झाल्यानंतर व्यापका एवढी शुद्धता प्राप्त होणं. त्यामुळं सर्व शक्ती अंतरशक्ती अतिशय विधायक बनणं आणि इच्छापूर्ती होणं हे सगुण दर्शनाच्या बाबत देखील घडतं आणि तीच गोष्ट अव्यक्त अचिंत्य अफूट अक्षर निर्गुण परमात्म्याशी एकरूपतेच्या बाबतीत देखील तेच घडतं. आपल्या संप्रदायामध्ये जो तत्वम सोहम सहा हा सद्गुरूंचा उपदेश आहे तो उपदेश निर्गुण प्राप्तीचा संकल्प आहे. ध्यानाला बसण्याच्या आधी सद्गुरू सांगतात की तेच तू आहेस आणि शिष्य असं म्हणतो की तो निर्गुण परमात्माच मी आहे सोहम आणि सद्गुरू असं म्हणतात सोहम मधला देखील अहम नको सहा तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे आणि ध्यानाला बसतो. वृत्तीशून्यता प्राप्त करतो. वृत्तीशून्यता प्राप्त झाल्यानंतर तो अंतर्यामाशी एकरूपता साधतो. शुद्ध जाणीवेशी एक होतो आणि त्या शुद्ध जाणीवेला आधी केलेल्या संकल्पामुळं आपण परमात्मा आहोत असा भाव प्राप्त होतो प्रतीत होतं रिअलाइज होतं समजतं आत्म्याचं आत्म्याला समजतं मनाखेरीज. म्हणून संकल्पाखेरीज केवळ मनशून्यता किंवा वृत्तीशून्यता यांनी परमात्मा लाभ होत नाही. केवळ वृत्तीशून्यता आणि संकल्प नाही त्याच्याकरता सद्गुरूंचा तेच तू आहेस असा शब्द ऐकला पाहिजे आणि तोच मी आहे असा संकल्प देखील केला पाहिजे तेव्हा मात्र ते घडतं. म्हणून ज्या न्यायाने सगुण दर्शन होतं त्याच न्यायाने निर्गुणाशी देखील एकरूपता होते. संकल्पामध्ये मोठी शक्ती आहे. ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य जाहला देवो असं वाक्य बोलत असताना देव मनुष्य रूप धारण करणारा झाला. हे ना परी नवलावो आवडीचा तिये. मनुष्य रूप देव झाला वगैरे नाही, अर्जुन आपल्या आवडीने ते परत पाहायला लागला. ज्ञानेश्वर महाराज तसंच म्हणतात, आपल्या आवडीने अर्जुन तेच पाहायला लागला. ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य जाहला देवो. हे ना, देव मनुष्य नव्हता असं नाही, देव विश्वरूप नव्हता असंही नाही, तरी नवलावो आवडी जाती आहे. अर्जुनाच्या आवडीमुळे ते सगळं घडलं, अर्जुनाच्या संकल्पामुळे ते घडलं. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिधले. खरं म्हणजे स्वतः श्रीकृष्णच उघडं कैवल्य. अनभ्यस्त विवर्त स्वामीजी म्हणायचे ना, विवर्त म्हणजे एका वस्तूवर, मूळ वस्तूवर भलतीच वस्तू भाषण, याला विवर्त असं म्हणतात. जसं वाळवंटामध्ये मृगजळ नावाचा नसलेला पदार्थ भाषण, हे विवर्त. श्रीकृष्णांना पाहिलं तर श्रीकृष्ण व्यक्तीही आहेत आणि परमात्माही आहेत असं दिसत असल्यामुळं न झाकलेलं विवर्त. दिसतं आहे सगुण, पण सगुणही आहे आणि निर्गुणही आहे असा. म्हणून श्रीकृष्ण होता उघडं कैवल्य, उघडं परब्रह्म. त्यांनी आपलं रूप विश्वरूपा एवढं अर्जुनाला दाखवलं, कारण तो तसाच होता आणि श्रीकृष्ण म्हणून देखील अर्जुनाच्या समोर होता. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिधले की नावडे अर्जुनासी. पण अर्जुनाला ते काही आवडलं नाही. वस्तू घेऊन वाळी जे जैसे रत्नासी दूषण ठेवीजे. वस्तू घ्यायची आणि टाकून द्यायची, त्याचा वापर करायचा नाही. रत्न घ्यायचं आणि आवडलं नाही म्हणायचं, ना तरी कन्या पाहून या म्हणजे मना न ये. हे तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा. सेल दिधली से उपदेशा किरीटीसी देवे. मोडोनी भांगाराचा रवा लेणे घडिले आपलिया सवा. मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती. सोन्याचा सोन्याचे कण त्याटून त्याच्यातून लेणं अलंकार निर्माण केले. मग नावडे जरी जीवा आणि मग ते आवडले नाहीत म्हणून पुढे परत आटवले आणि नवीन केले. आता तर म्हणतात ना, मी मध्ये गेलो तो गाडगीळ सराफांकडे, तर तिथली ती मुलगी म्हणायला लागली मधुराताईंना की हे हा तुमचा दागिना जरा जुन्या पद्धतीचा आणि इतक्या वर्षापूर्वी केलाय ना, आपण परत करू, वेगळं डिझाईन. आणि आता असं आहे की केडीएम मध्ये करत असल्यामुळे फक्त मजुरीचेच पैसे तुम्हाला द्यायचे. तो आठवा आणि नवीन करा. मी म्हटलं काय फरक पडला, तुझ्या हातातलं हे डिझाईन कोणाला तरी समजलं तर काय, अशी आकृती आहे त्याच्याऐवजी काय वेगळी आकृती केली. फक्त आपलं आपल्याला कळतं, बाकी कोणाला कळत नाही. आणि त्या दुकानदाराला कळतो, तो चतुर असतो, तो म्हणतो आता हे मोडा नवीन करा. पैसे शिष्याची प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना नयेची मग आणिले कृष्णपण मागुते, हा ठाववरी शिष्याची निकसी। सहाते गुरु आहाते कवणे देशी, असं जे जे शिष्य म्हणेल ते ते करणारे असे गुरु सांप्रत काळी कुठं पाहायला मिळणार। हा ठाववरी शिष्याची निकसी, निकसी म्हणजे किरकिर बर का, शिष्याची किरकिर अशी आणि ती पुरी करणं, असे गुरु सहन करून किरकिर त्याला हवं ते देणारे असे। सहाते गुरु आहाते कवणे देशी, परी नेणी जे आवडे कैशी संजयो म्हणे। पण संजय म्हणतो की कशी आवड निर्माण झालेली आहे या श्रीकृष्णांना, अर्जुनाविषयी काय कळत नाही। मग विश्व व्यापुनी भोवते, जे दिव्य तेज प्रगटले होते, तेची सामावले मागुते कृष्ण रूपी तये। विश्वरूपाला व्यापून, विश्व व्यापून भोवताली जे विश्वरूपाचं तेज पसरलेलं होतं, दिव्य तेज, तेज परत कृष्ण रूपामध्ये सामावलं। जैसे त्वं पद हे आघवे तत्पदी सामावे, अथवा द्रुमाकारू साठवे बीज गणिके जेवी, त्वं पद आणि तत्पद। त्वं पद हे संपूर्णपणाने तत्पदाचाच भाग असतो। तत् म्हणजे तो परमात्मा आणि त्वं म्हणजे तू जीव। त्वं पद हे म्हणजे जीव चैतन्य, हे खरं म्हणजे व्यापक परमात्म्यातच आहे। व्यापक परमात्म्यातूनच त्वं पद आलेलं आहे। त्वं पद वेगळं यायचं कारण काय? उपदेश करताना शिष्याचा अबोध म्हणून तत् त्वं असी असं सद्गुरु म्हणतात। नाहीतर खरं म्हणजे तो एक परमात्माच आहे, पण जसा तो तू आहेस म्हणून शिष्याला सांगितलं जावं। अथवा द्रुमाकारू साठवे बीज कणिके जेवी, सर्व वृक्ष आणि बीज यांच्यामध्ये काही फरक नाही, पण जसा सर्व वृक्ष बीजामध्ये साठवला जातो, ना तरी स्वप्न संभ्रमू जैसा गिळी चेईली जीवदशा। स्वप्न संभ्रम, स्वप्नामध्ये निर्माण झालेला जो संभ्रम भ्रम असतो तो जीवदशेचं जागेपण संपूर्ण नाहीस करून टाकतो। श्रीकृष्णे योगू हा तैसा संहारिला तो, तत्पद त्वं मध्ये यावं अथवा वृक्षाकार बीजामध्ये यावा अथवा जागृतीची सगळी जाणीव ही स्वप्न संभ्रमामध्ये यावी, तसा हा सगळा विश्वरूपाचा व्याप संहारून कृष्ण रूपामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला दिसायला लागले। वस्तुत तेच सत्य होत। जैसी प्रभा हारपली बिंबी, प्रभा ही जशी बिंबामध्ये परत जाते, बिंबातून बाहेर पडते, पण सूर्य मावळतो तेव्हा सगळी प्रभा बिंब आवरून घेतं आणि आपल्यामध्ये सामावतं, प्रभा नाहीशी झाली की अंधार। की जळसंपत्ती नभी, सगळी जळसंपत्ती मेघ जसे आपल्या ठिकाणी घेऊन जातात। नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया, भरती येते ते सिंधूतूनच भरती येते आणि परत सिंधू मध्ये जशी ती परत जाते। होका जे कृष्णाकृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली कृष्णरूपी आकृतीच्या ठिकाणी घडी घातलेल्या आकृतीच्या ठिकाणी खरं म्हणजे विश्वरूप रूपी वस्त्राचीच घडी होती श्रीकृष्ण हे आणि अर्जुनानी विश्वरूप दाखवावं असं म्हटल्यानंतर ती घडीच उलगडली जसं घडी उलगडली की एकदम नऊ वार साडी समोर येते तसं विश्वरूप दिसायला लागलं कृष्ण रूपातून तव परिमाणा रंगू तेने देखिले साविया चांगू त्याचं परिमाण पाहिलं लांबी रुंदी पोत रंग पदर काठ असा काठ पाहिजे होता आणि असा पदर पाहिजे होता एका वस्त्राचा काठ एका वस्त्राचा पदर एका वस्त्राचा रंग आणि दुसऱ्याच वस्त्राचे त्याच्यावर असणारे काय डिझाईन असं भगिनींना आवडतं वेगवेगळं असं असल्यामुळे समोरचं वस्त्र नको म्हणतात तव परिमाणा रंगू तेने साविया चांगू तेथ ग्राहकीय नभेची लागू म्हणून घडी केली पुढे ती हा आपला ग्राहक नाही असं पाहून जसं दुकानदार वस्त्राची घडी करून ठेवून देतो तैसे वाढीचे नि बहुवसपणे रूपे विश्व जिंतिले जेणे ते सौम्य कोडी सवाणे साकार झाले बहुवस वाढ त्यामुळं विश्वरूप ज्यामुळं निर्माण झालेलं होतं ते सौम्य झालं आणि कोडीस वाण अत्यंत लाडक साकार असं अर्जुनाच्या समोर झालं किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते श्री अनंताने धाकुटपण धाकटेपणा परत धारण केला परी आश्वासिले पार्था ते बिहाली असी पण तो भ्यालेला होता त्याला आश्वासित केलं हे खर विश्वरूप अडामंट नाही राहिलं आता नाही एकदा ते म्हणालेला होतास म्हणून दाखवलं ना असं नाही तो घाबरलेला होता त्याला आश्वासन देणं हे महत्वाचं काम सद्गुरूंची काय काय कर्तव्य आहेत ती सांगितलेली आहेत शिष्य म्हणेल आणि शिष्य म्हणेल ते सद्गुरू देतील आणि दिल्यानंतर तो घाबरला त्याला दिलासा देणं हे काम आहे तो घाबरलेला आहे त्याला परत त्याच्यातून बाहेर काढला जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेईला तैसा विस्मयो जाहला किरीटीसी स्वप्नामध्ये स्वर्गात गेलेला एखादा अचानक जागा व्हावा आणि स्वर्ग नाही आणि काही नाही आपण कुठे जाऊन आलो असा विस्मय त्याला वाटावा तसं अर्जुनाचं झालं आणि अत्यंत महत्वाची ओळी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ना तरी गुरु कृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली गुरुकृपा झाल्यानंतर प्रपंच ज्ञान ओसरून प्रपंच ज्ञानाला अन्यथा ज्ञान असं म्हटलेलं आहे ज्ञानच पण परमात्म्याखेरीज विपरीत ज्ञान म्हणून अन्यथा ज्ञान किंवा प्रपंच ज्ञान हे प्रपंच ज्ञान ओसरल्यावर मगच तत्व स्फुरत अंतःकरणात जोपर्यंत वृत्ती असतात विचार असतात विकार असतात विषय असतात कर्माचं चिंतन असतं घरादाराचं चिंतन असतं तोपर्यंत तत्वाचं स्फुरण होत नाही पण प्रपंच ज्ञान जर ओसरलं प्रपंच ओसरो दृष्टी तुझी तुझे पायी मुरो ऐसे कळीगा पांडुरंगा। तसं झाल्यानंतर प्रपंच ज्ञान ओसरल्यानंतर तत्वाचं स्फुरण व्हायला सुरुवात होते। अहम ब्रह्म अशा प्रकारे, मी शांती स्वरूप आहे, मी अविनाशी आहे अशा प्रकारे। अशी जशी प्रक्रिया घडावी तेवी त्याप्रमाणे पांडवे श्री मूर्ती देखिली। विश्वरूपाच्या ठिकाणचं सगळं अज्ञान नाहीसं झालं, विश्वरूप हा परमात्मा आहे असं समजलं आणि मग विश्वरूप ओसरून गेलं, त्याच्या संबंधीचं अज्ञान ओसरून गेलं, विश्वरूपाचं दर्शन देखील ओसरून गेलं आणि श्रीमूर्ती अर्जुन परत पाहायला लागला। तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती ते फिटवून गेली परवती हे भले जाहले। काय काळा ते जिणोनी आला की महावातू मागा सांडिला आपुलिया बाहीर उतरला सातही सिंधू ऐसा संतोष बहु चित्ते घेई जत असे पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णाते देखवलिया। मग सूर्याची या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला अवनी लोका सहित। सूर्य अस्तमानी गेल्यानंतर परत तारका संपत्ती आकाशामध्ये दिसायला सुरुवात होते। सप्तर्षी ध्रुव सर्व सर्व दिसायला सुरुवात होते। तसं विश्वरूपाची प्रभा आटल्याबरोबर कृष्णमूर्ती पाहिली आणि त्याच्या पाठोपाठ तैसा देखो लागला अवनी लोकांसहित सर्व अवतीभोवतीचे लोकही दिसायला लागले। पाहे तव तेची कुरुक्षेत्र, आतापर्यंत विसरून गेलेला होता विश्वरूप पाहताना कुरुक्षेत्र, पण जिथं उभा आहोत त्याची जाणीव झाली। तैसेची देखे दोही भागी गोत्र, वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी तया बाणांची या मांडवा तू वीर शस्त्रास्त्रांचा वर्षाव जिथं करतात असं कुरुक्षेत्र, त्या बाणांच्या मांडवामध्ये जणू तया बाणांची या मांडवा आतू तैसाची रथू देखे निवांतू। निवांत उभा असलेला एक रथ त्यांनी पाहिला। धुरे बैसला लक्ष्मीकांत, त्या रथाच्या पुढं बसलेला लक्ष्मीकांत आपण तळी आणि आपण खाली रथावरून खाली उडी मारून मटकन बसलेला विसृज्य सशरम चापम न योध्य इति गोविंद उक्त्वा तुष्णीम बभूवः आता माझ्यातून हे होणार नाही असं म्हणून मटकन बसला। तर तसा बसलेला आपण आणि तसाच तो निवांत रथ आणि त्या रथाच्या अग्रभागी बसलेला लक्ष्मीकांत श्रीकृष्ण तसाच तसाच अर्जुनाने पाहिला। हरी हरी। हे मी जे निरूपण केलं हे माझ्या प्रेमाखातर केलं, सख्य भक्तीत हे नाहीये, पण या निरूपणाखेरीज या सत्य भक्ती अर्जुन आणि भगवंत यांचे संबंध आणि भगवंत त्या सख्या करता गुरुत्वाने धारण केलेलं सख्य त्या करता कसे परत विश्वरूपाचे मनुष्य झाले हे सांगितलं म्हणजे सख्य भक्ती पूर्ण होईल अशा भावनेने मी हे सांगितलं. 12व्या अध्यायामध्ये असलेली सख्य भक्ती आलेली सख्य भक्ती आता आपण पाहणार आहोत. 11व्या अध्यायापर्यंत असलेली सख्य भक्ती या श्लोकाने पूर्ण आपण केली. खूप भक्त आणि भगवंत यांचे प्रेमाचे संवाद किंवा संबंध जिथं वर्णन केलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नको निया घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे पैसे ते माझे कलत रहे जाणीजे काही सेनीही. न लजे तयांचे निमी भक्तांचं काहीही करण्यासाठी मला कसलीही लाज वाटत नाही असं भगवंत म्हणतात. तो भाग आपण पाहणार आहोत. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम त्यांचा मी उद्धार करता होतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात मृत्यू संसार रूपी सागरातून त्यांचा मी उद्धार करता भवामी होतो. न चिरात तुरंत त्वरित त्याच क्षणी क्षण ही वाया न घालवता. न चिरातचा अर्थ पार्थ मैया वेशित चेतसा माझ्या ठिकाणी जो पूर्णपणाने वस्तीला येऊन राहिला त्याचा मी त्वरित उद्धार करतो असं भगवंतांचं वचन. भगवद्गीतेतली जी फार महत्वाची वचन किंवा आश्वासन भगवंतांच्या बाजूने दिली गेलेली त्याच्यातलं हे एक आश्वासन आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. अर्थात तेषाम म्हणजे स्वामीजी म्हणायचे केषाम कोणाचा. तेषाम अहम समुद्धरता इथपासून निरूपण नाही सुरू होऊ शकत. याच्या आधीचा श्लोक देखील आवश्यक आहे. ज्यांचा मी उद्धार करतो कोणाचा उद्धार करतो म्हणून सांगितलंय. तो श्लोक अपरिहार्यपणे येतो. तो श्लोक आहे ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. मात्र पारमार्थिक अंगाने फार निरूपण या श्लोकावर करण्याचा माझा विचार नाही. आशा करता की थोडीशी सख्य भक्तीची जी कोर आहे ती कधीतरी आपण सोडू पण सरसहा सोडणं नको म्हणून. पण जे सर्व कर्म मला अर्पण करून करतात मत्पराहा परमगती मीच आहे अशा पद्धतीने जे माझी भावना करतात अनन्येन एव योगेन माम ध्यायंत माझ्याशी अनन्य होण्याच्या योगानी माझं ध्यान करतात. बघा ध्यानाचा उद्देश देखील परमात्म्याशी भगवंतांशी अनन्य होणं हा आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत आणि एवढंही करून वर उपासते उपासनाही करतात. श्रद्धा प्रेमपूर्वक जे उपासना ही करतात तेषाम अहम समुद्धरता, त्यांचा मी समुद्धरता होतो, भवामी। याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली। कर्मेंद्रिय अत्यंत सुखाने संपूर्णपणाने कर्म आचरत असताना जी योग्यतेप्रमाणे आलेली आहेत, विधीते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे। विधी म्हणजे करणीय कर्म आणि निषेध म्हणजे अकरणीय कर्म। नित्य आणि नैमित्तिक कर्म हा विधी आहे आणि निषेधात्मक जी कर्म आहेत जी करू नयेत अशी चोरी चहाडी अशा प्रकारची कर्म, काम्य आणि निषिद्ध म्हणून ज्याची वर्गवारी 18व्या अध्यायात केलेली आहे अशी कर्म। विधी ते पाळीत कर्म जरी करायची झाली आणि अगदी बोधपूर्वक करायची झाली तरी देखील जी विधीमध्ये सांगितलेली आहे तीच कर्म करायची, नाहीतर तो जक्कलही म्हणत होता की कोणी कोणाला मारत नाही, आत्मा अमर आहे असं म्हणून मी गळ्याला फास लावलंय। निषेधात्मक कर्म करण्याची परवानगी नाही। मज देऊनी जाळीत कर्म फळे, आणि विधीपूर्वक कर्म केली तरी त्याची एक फळ मिळतील ती त्या फळाचाही त्याग करावा, माला देऊन टाकावीत, कर्मफळ जाळून टाकावीत। यया परी पार्था अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे। अशा प्रकारे माझ्या ठिकाणी कर्म अर्पण करून नाही करीती कर्मे म्हणजे कर्म करून देखील जणू केली नाहीत इतका अलिप्त होतो। आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही। आणखी पुष्कळ भाव आहेत, कायिक भाव वाचिक भाव मानसिक भाव। कायिक भाव म्हणजे अर्थात इंद्रियांचे भाव जे विषयांकडे ओढ घेतात। वाचिक भाव देखील अनेक प्रकारचे विकार अथवा कलागुण अथवा शब्द सामर्थ्य यामुळे जगताकडे धाव घेतात, जगताचं वर्णन करतात। आणि मानसिक भाव म्हणजे मनात उठणारे स्वैर विचार। तया मी वाचून धाव आणवती नाही, या सर्व कायिक वाचिक आणि मानसिक भावांना मी खेरीज दुसरी गती ज्यांनी दिलेली नाही। ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले। असे जे मतपर झाले आणि ध्यान मिशानी, ध्यान हे मिश आहे पण माझं घर होऊन गेले। माझं घर म्हणजे ज्या घरामध्ये मी येऊन राहतो असं घर, बसताय तुम्ही ध्यानाला पण ते भगवंतांचं घर, भगवंत तिथे येऊन राहतात असं। जयांची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजिली कुळे। ज्यांची अशी आवड असते की त्या आवडीनी ते माझे कुळ होऊन राहिले, माझी कुळवाडी त्यांनी केली आणि त्यामुळे भोग मोक्ष या गोष्टींकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही। ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी, या आधीच्या ओव्या। तेषाम अहम समुद्धरता, त्यांचा मी उद्धार करणारा होतो। कसा आहे की सर्व कर्म भगवत अर्पण बुद्धीनी करणं, मत पर होणं, सगळ्या इंद्रियांचे मनाचे बुद्धीचे भाव आहेत तर ते विषयांकडे न जाता जगताकडे न जाता माझ्याकडे येणं, मीच त्यांना प्राप्तव्य असणं, अनन्य योगाने ध्यान करणं आणि उपासना करणं, या गोष्टी भगवत प्राप्ती करता साधकाला उपचार म्हणून आहेत, औषधासारखे आहेत. प्रत्येकाचा काही ना काहीतरी परिणाम होतो. आपल्या मध्ये असणारी कोणती ना कोणती तरी विकृती, की ज्या विकृतीमुळे आपण अबोधात आलो, ती विकृती नाहीशी करण्यासाठी यांचा उपयोग आहे. साधनेकडे जर नीट दृष्टीने पाहिलं तर आपल्यामध्ये असणारा एखादा दोष बाजूला साधण्यासाठी एखादी साधन आहे. आपण दोषांनी भरलेले आहोत. आपले इंद्रियांमध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये दोष आहेत आणि ते दोष काढून टाकण्यासाठी म्हणून साधन आहेत. म्हणून जसा एखाद्या रुग्णाच्या विकारावर किंवा आजारावर उपचार म्हणून औषध असतं, तसं आपल्या इंद्रिय मनाच्या दोषांवर उपचार म्हणून औषधासारखी साधन आहे. जसं प्राप्त कर्तव्य कर्म करणं हे अनावर कर्म प्रवृत्तीवर औषध आहे. कारण किती कर्म करू आणि किती नाही असं होऊन जातं. विशेष करून तरुणपणापासून, जे वय वर्ष 20-25 पासून ते 50-60-65 पर्यंत किती कर्म करू आणि किती नाही असं होत जातं. कशाकरता कर्म करतो हे बाजूला पडतं. उलट कर्मामुळे पैसे मिळतायत, कर्मामुळे मान मिळतोय, कर्मामुळे जमीन जुमला अधिकाधिक वाढतोय, कर्मामुळे चांगले चुंगले कपडे अंगावर येत आहेत, कर्मामुळे चांगलं चुंगलं अन्न खायला मिळतंय. म्हणून अनावर कर्म प्रवृत्ती. परमात्मा प्राप्ती करता हा दोष आहे. एरवी दोष नाहीये. हे सगळं जगत असंच चाललेलं आहे. यामुळेच जगताची भरभराट होते आहे असंच म्हटलं जात आहे. पण अनावर कर्म प्रवृत्ती ही परमात्म प्राप्ती करता मात्र आड येते. म्हणून प्राप्त कर्म हे औषधासारखं आहे. विशिष्ट दोष जाण्यासाठी जसा विशिष्ट उपाय करावा, तसं प्राप्त कर्तव्य कर्म, मयी सर्वाणी कर्माणी, त्याच्यात विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत असं सांगितलेलं आहे. जी विधी म्हणून सांगितलेली आहे ती एवढीच कर्म करणं, याचा काहीतरी उद्देश आहे, आपला कुठला तरी दोष घालवण्यासाठी आहे. आणि निषेधाला देखील दूर सारणं हा देखील आपल्या ठिकाणी एक विशिष्ट दोष आहे, तो बाजूला सारण्यासाठी म्हणून निषेधाला गाळून. आपल्या मोकाट सुटू पाहणाऱ्या इंद्रिय प्रवृत्तीवर आवर घालण्यासाठी म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म हा उपाय भगवंतांनी सांगितला. तिसऱ्या अध्यायापासून हा विषय सुरू झाला. खरं म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून कर्मणी एव अधिकार आहते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगोस्त्व कर्मणी नियतं कुरु कर्मत्वं कर्म जायो ही अकर्मणा. नियत कर्म केवळ करायला पाहिजे असं भगवंत म्हणाले. कशा करता म्हणाले? अफाट कर्म प्रवृत्तीवर उपाय म्हणून. कारण एवढी कर्म प्रवृत्ती करून कर्म शांती कधी देऊ शकत नाहीत ना. अडचण तिथं राहते. उलट कर्म अशांत घडवतात. आता सध्या 14वा अध्याय इथं चाललेला आहे. कर्म ही रज प्रवृत्ती सांगितली. विनोबा म्हणतात, जसा घाण्याला जुंपलेला बैल फिरतो पुष्कळ पण कुठूनच कुठे जात नाही, जागेवरच फिरत असतो. तसं जागेवरच सगळी संपत्ती गोळा करून इथून निघून जातो माणूस. बैल जसं चिकार तेल गाळतो तसा हा पैसे छापतो. हे होऊ नये साधकाच्या बाबतीत अशी भगवंतांची इच्छा आहे. जर परमात्म प्राप्ती म्हणून या विषयाकडे पाहत असाल तर चाललेलं आहे. म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म हे विशिष्ट प्रकारच्या दोषावर उपाय म्हणून सांगितलेलं आहे. तशाच प्रकारे अथवा अर्थात कर्म प्राप्त कर्तव्य कर्म केलं पण समर्पण भावना नसेल. समर्पण भावना देखील कोणत्या तरी दोषावर उपाय म्हणून सांगितलेली आहे. मत्परता किंवा अनन्य होणं ही देखील आपल्या कुठल्या तरी दोषांवर उपाय म्हणून सांगितलेली आहे. आपली अनेकाग्रता असते, विषयाकडे ओढ असते. ध्यान देखील मनाच्या कोणत्या तरी दोषावर उपाय म्हणून सांगितलेलं आहे. आणि उपासना देखील श्रद्धा प्रेमपूर्वक आपल्या ठिकाणी असणाऱ्या विशिष्ट दोषांवर उपाय म्हणून सांगितलेले आहेत. औषध जसं घेतल्याने रोग दूर होतो तसं साधन आहे, एक प्रकारे विकृती दूर करण्याचं साधन आहे. विकृती दूर झाली की अनारोग्याचा जसा आनंद व्यक्ती उपभोगते तसं मनातली देहातली अर्थात इंद्रियातली बुद्धीतली जर विकृती दूर झाली तर परमात्म्याचा आनंद स्वाभाविक आहे. स्वयमेव आविर्भवती, तो आपला आपण आविर्भूत होतो. तो आविर्भूत होण्यासाठी काही करावं लागत नाही. कोणत्याही कर्माचं फळ म्हणून एवढंच नव्हे तर साधनेचं फळ म्हणून देखील परमात्मा प्राप्तव्य नाही, कारण तो कोणत्या कर्माचं फळ म्हणून नाही, तो मुळातच फलस्वरूप आणि स्वतः सिद्ध आहे. असं असल्यामुळं त्यांचा उद्धार करणारा मी होतो. जो मातेच्या उदरात येतो तो मातेचा सोयरा कसा असू शकेल, तो तिचा अविभाज्य भाग आहे. सोयरा हा नंतर बाहेरून संबंधित असतो. तसा परमात्म्याशी अविभाज्य होण्यासाठी सांगितलेले उपाय म्हणून या साधना आहेत. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु राम. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.